आजचे दैनिक सुभक्ती पर्व 17 सप्टेंबर। गडगडाटी वादळात देवाची उपासना करा, कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल। लूक 17:24। मी एकदा रात्री शिकागोहून मिनियापोलिसला जात होतो आणि विमानात जवळजवळ एकटाच होतो। पायलटने जाहीर केले की मिशिगन सरोवर आणि विस्कॉन्सिन्समध्ये गडगडाटी वादळ आहे, गोंधळ होऊ नये म्हणून तो विमान पश्चिमेकडे स्कर्ट करायचा। मी विमानाच्या पूर्वेकडे असलेल्या घनदाट काळोखाकडे पाहत बसलो असताना अचानक संपूर्ण आकाश प्रकाशाने चकाकले आणि विमानाखाली 4 मैलावर पांढऱ्या ढगांची एक पोकळ पडली व लगेच नाहीशी झाली। एका सेकंदानंतर क्षितिजावर उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रकाशाचा एक विशाल पांढरा बोगदा फुटला आणि पुन्हा घनदाट काळोखात नाहीसा झाला। लगेच त्या गडगडाटी विजांची सर स्थिरावली, ज्यामुळे ढगांच्या अथंगातून आणि ढगांच्या दूरच्या पांढऱ्या पर्वतांच्या मागे प्रकाशाचे ज्वालामुखी फुटलेले दिसू लागले। मी अक्षरशः अविश्वासाने डोके हलवत बसलो आणि ओरडू लागलो, हे परमेश्वरा, जर या तुझ्या तलवारीला धार करताना उडणाऱ्या केवळ ठिणग्या मात्र असतील तर तुझ्या प्रगट होण्याचा दिवस कसा असेल। आणि मला ख्रिस्ताचे शब्द आठवले, जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल। लूक 17:24। आताही ते दृश्य आठवत असताना माझे मुख त्याच्या गौरवाच्या शब्दांनी भरून जाते। मी देवाचे आभार मानतो की त्याने माझ्या अंतकरणात त्याच्या प्रकट होण्याची, त्याला पाहण्याची आणि ख्रिस्ती परमानंदाची मेजवानीला बसून गौरवाच्या राजाची उपासना करण्याची इच्छा वारंवार जागृत केली आहे। तो मैफिल हॉल खूप मोठा आहे। या